नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. जीएसटी परिषदेची 56वी बसका नवी दिल्ली झाली. ह्या विशी उलयताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळा की जीएसटीचे दर उणे करपाचो निर्णय सरकारान घेतला, हाका लागून सामान्य मनीस, शेतकार, एमएसएमई, मध्यमवर्गीय बायला आणि तरणाट्यांक फायदो जातलो.
Reforms have been carried out with a focus on the common man. Every tax levied on common man's daily use items have gone through a rigorous looking into, and in most cases the rates have come down drastically. Labor intensive industries have been given a good support. Farmers and agriculture as a whole will also benefit by the decisions. Health related also will benefit.
कामगार केंद्रीत उद्देगांक व्हड तेको मेळ्ळा जाल्यार ह्या निर्णयाचो शेतकारांक आनी शेतकी क्षेत्राकूय फायदो जातलो. सगळ्या शेतकी उपकरणांचेर जीएसटी 12% पांच टक्क्यांनी उणो केला अशें तिणें सांगलें.
Agriculture goods such as tractors, agricultural, horticultural, forestry machines for soil preparation or cultivation, harvesting or threshing machines, including straw or fodder balers, grass or hay movers, composting machines, etc., are all coming down from 12% to 5%.
वैजकीय शस्त्रक्रिया, दंत वा पशुवैजकीय हेतू खातीर वा भौतिक आणि रासायनिक विश्लेषणा खातीर वापरिल्या वेगवेगळ्या वैजकीय उपकरणांचेर जीएसटी 18% वयल्यान 5% मेरेन उणो केला.
Services from 18% currently will go into 2-3 different categories. Exemption of GST on all individual life insurance policy, whether term life, ULIP or endowment policies and reinsurance thereof. Exemption of GST on all individual health insurance policy, including family floater policies and policies for senior citizens and reinsurance thereof.
हे सगळे बदल ह्या महिन्याच्या 22 तारखे सावन म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसा सावन लागू जातले.
In GST rates of all goods except for pan masala, gutka, cigarettes, chewing tobacco, products like zarda, unmanufactured tobacco, BD will be implemented with effect from 22nd September 2025.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत आपले सिंगापूरचे समपदस्थ लॉरेन्स वॉंग हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ स्तरावेली चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावेळान वॉंग हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असतात. या भेटीवेळार दोन्ही वटांनी दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांच्या पुऱ्या तासांचेर आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांचेर चर्चा झाली. ह्या विषयी उलयताना वॉंग हांणी म्हळे.
By great uncertainty and turbulence, the partnership between India and Singapore becomes even more important, because this is a partnership rooted in shared values, mutual respect and a deep reservoir of trust. We can draw strength from our shared history and the friendship and trust between our peoples, and together we can strengthen resilience, seize new opportunities and contribute to stability and growth in our region and beyond.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला भारताची अर्थव्यवस्था नेटान वाढटा असे ताणी म्हळे.
Prime Minister Modi's leadership, India is now the 4th largest economy in the world, with a dynamism and influence felt far beyond its borders. Our bilateral relationship has grown in tandem. Singapore is the largest foreign investor in India, accounting for around 1/4 of India's foreign direct investment inflows. Last year, PM Modi and I agreed to elevate relations to a comprehensive strategic partnership, or a CSP.
दक्षिण पूर्व आशिया देशांमध्ये आमचे सिंगापूरकडे असलेले व्यापारी संबंध कितले आणि कसे असतात हेविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले.
साउथ एशिया क्षेत्र में सिंगापुर हमारा सबसे बड़ा ट्रेड पार्टनर है. सिंगापुर से भारत में बड़े स्तर पर निवेश हुआ है. हमारे रक्षा संबंध निरंतर मजबूत हो रहे हैं. पीपल टू पीपल संबंध गहरे और जीवंत है. आज हमने बदलते समय के अनुरूप एडवांस मैन्युफैक्चरिंग, ग्रीन शिपिंग और अर्बन वॉटर मैनेजमेंट जैसे क्षेत्र भी हमारे सहयोग के केंद्र बिंदु बनेंगे.
टेनिसात भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकल एजोडेन व्हिनस अमेरिकन ओपन सर्तीच्या उपांत्य फेरीत धडक मारल्या. पुढले 3 दिवस विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशा, तसेच उद्यानंतर राजस्थान, कोकण आणि गोय, मध्य महाराष्ट्र आणि अस्तंत मध्य प्रदेशात व्हड ते सामको धडकांनी पाऊस पडपाचो हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.